नमो भगवते वासुदेवाय
हरे कृष्णा। काही बोलायचं आधी मी सर्वांच्याकडून आधी माफी मागतो, माझी मातृभाषा मराठी नाही आहे, तरीही माझ्या वतीनं मी पूर्ण प्रयत्न करीन की तुम्हाला समजेल अशीच मराठी बोलेन। तर सर्वप्रथम आलेले सर्व भक्तांचा इस्कॉन कोल्हापूरच्या या प्रचार केंद्रामध्ये मंदिरामध्ये स्वागत आहे रामनवमीच्या या पावन दिवशी। भगवान श्री रामचंद्रांची विशेष कृपा आहे त्या भक्तांवर जे 4:30 किंवा 5 तिथे येऊन बसतात। कार्यक्रमाची सुरुवात होणार होती 6:30 अनाउन्समेंट झाले होते असे, परंतु काही भक्त इतके आतुर होते रामकथा ऐकण्यासाठी आधीच येऊन बसते, आणि त्यांच्या इथं लवकर येण्याला प्रतिसाद म्हणून प्रभू रामचंद्रांनी रस्त्यावरचं लाईट काढून टाकलं। आता येताना रस्त्यावर लाईट नाही आहेत, विशेष कृपा इथं पण गेली आहेत। आणखीन कोणीतरी तीव्र प्रार्थना करते वर्धा लवकर संपून या म्हणून। तर प्रभू रामचंद्रांची जे लीलांचं वर्णन आहे त्याच्याविषयी सखोल असं वर्णन वाल्मिकी मुनिकृत रामायण या महाकाव्यामध्ये आहे। तर रामायणच्या विषयी सर्वप्रथम अशी परिस्थिती असल्यामुळं, म्हणजे रस्त्यावरचे लाईट गेलेले आहेत आणि काही भक्त कृपा करून लवकर आलेले आहेत, त्यामुळं मला अशी आज्ञा देण्यात आली आहे की नेहमीसारखं प्रवचन लांब देऊ नका, म्हणून थोडक्यात आपल्याला बोलायचं आहे प्रभू रामचंद्रांच्या विषयी। परंतु अवघड आहे, अवघड आहे, रामायणवर अन्याय होईल। 24,000 श्लोक आहेत रामायणमध्ये, 24,000 श्लोक आहेत, कमी करायचं म्हणजे किती कमी करू शकतो सांगा, फार अवघड आहे। तरी पण प्रभू रामचंद्रांचे जे लीलांचं वर्णन आहे किंवा भगवंतांचे जे कथा आहेत ते ऊसासारखे आहेत, कुठल्याही बाजूनं खाल्ले तर गोडच लागलं पाहिजे। म्हणून जसं मी तयारी केली होती तसं न सांगता आज जे ड्रामाज काही मुलांनी केलं आपल्या भक्तांनी त्याच्याविषयी आणि थोडक्यात रामायणची पार्श्वभूमी काय आहे याच्याविषयी आपण चर्चा करूया। ओम ज्ञानतिमिरंधस्य। एकदा नारद मुनी जे आहेत हे वाल्मिकी मुनींना भेटण्यासाठी जिथं वाल्मिकी मुनी राहत होते त्या ठिकाणी आले, आणि वाल्मिकी मुनी जे आहेत त्यांनी नारद मुनींना प्रश्न केला। आजकाल कलियुग सुरू झालेला आहे, 5,000 वर्ष होऊन गेलेले आहेत कलियुगाचे, आज पण जर आपण विचार केला तर असा एखादा आदर्श व्यक्ती जो सर्व बाबतीतच आदर्श आहे सर्वांसाठीच भेटणं अवघड आहे आज कलियुगामध्ये। परंतु परिस्थिती त्रेतायुगामध्ये पण फार काय आणली नव्हती, म्हणून वाल्मिकी मुनी जे आहेत ते विचारतायत की असं कोणीतरी आहे का जो सर्वच बाबतीत सर्वांसाठीच आदर्श आहे। तर नारद मुनी यांनी हे ऐकल्यानंतर वाल्मिकी मुनीने सांगितलं हो एक व्यक्ती आहे। वाल्मिकी मुनीने विचारलं कोण आहे ते, नारद मुनीने सांगितलं
अयोध्यावासी राम 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 दशरथ नंदन राम।
नारद मुनीने सांगितलं की एक व्यक्ती आहे कौन? दशरथ नंदन राम। आणि जसं सर्वांचा स्वभाव असतो की असा एखादा व्यक्ती अशी आहे तर आपण त्याच्याविषयी जाणण्यासाठी उत्सुक असतो। वाल्मिकी मुनींनी लगेच नारद मुनींना विनंती केली, मग तुम्ही मला त्यांच्याविषयी सांगा। आणि वाल्मिकी मुनींच्या या प्रश्नाच्या उत्तर स्वरूपात नारद मुनींनी वाल्मिकी मुनींना सर्व रामायण जे आहे ते संक्षिप्त असं वर्णन केलं रामायणात। आणि वाल्मिकी मुनींनी हे सगळं जे काय ऐकलं होतं ना ते कंठस्थ केलं सगळं। आणि नारद मुनी कथा सांगून गेल्यानंतर काही दिवसांना वाल्मिकी मुनी हे नदीच्या किनाऱ्यावर असताना त्यांनी पाहिलं की एक शिकारी व्यक्ती जो आहे त्यांनी एक क्रॉन्च युगल होता, क्रॉन्च पक्षी जे असते त्यांचं युगल होता, एक जोडपा होता, त्या जोडप्यामधल्या नर जो होता, जोडपातला नर जो होता, त्या नर पक्षाला त्यांनी एका बाणेनं घायल केला एका पारध्यानं। आणि वाल्मिकी मुनीने हे पाहिलं आणि तसं ऋषी मुनी जे असतात ते सहसा रागवत नाहीत। आणि वाल्मिकी मुनी शांत स्वभावाचे होते, परंतु अचानक त्यांना समजलं आणि काय झालं की त्यांना त्या पारध्यावर इतकं राग आला की त्यांनी त्याच्यासाठी एक शाप उच्चारला। आणि तो जो शाप होता इतकं सुंदर काव्यात्मक हिच्यामध्ये बाहेर आला की नंतर वाल्मिकी मुनी स्वतः विस्मित झाले। मला तर असं काय रचना करायची इच्छा नव्हती, परंतु जे काय मी बोललं ते किती मधुर होतं एकदम ऐकण्यासाठी। आणि अशा वेळेला जसं आजकाल नेत्यांच्या बरोबर त्यांचे चमचे असतात कायम, साहेब काय काय करतात माहिती करण्यासाठी, परंतु पूर्वी गुरु जे असतात त्यांचे शिष्य त्यांच्या बरोबर असायचे कायम। आणि भारद्वाज ऋषी हे वाल्मिकी ऋषींचे शिष्य होते। लगेचच त्यांनी जे काय वाल्मिकी ऋषी बोलले होते ना ते शाप त्यांनी लगेच नोंद करून टाकले। आणि नंतर आश्रमला परत आल्यानंतर वाल्मिकी मुनींना फार आश्चर्य वाटत होतं की असं कसं काय माझ्या तोंडात ना हा सुंदर काव्याची रचना झाली पंक्तीची। आणि परत आल्यानंतर ते भारद्वाज ऋषीने सांगवते की तू ऐकलास का, मी आता नदीच्या किनाऱ्यावर गेलो होतो आणि अचानकच माझ्या तोंडात ना असं शापरूपी हा काव्य निघाला। भारद्वाज ऋषीने सांगितलं हो गुरु महाराज, मी याची नोंद केली आहे, अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे। आणि मग वाल्मिकी ऋषीने ठरवलं की ज्या पद्यामध्ये त्यांनी ते शाप उच्चारला होता त्याच पद्यामध्ये त्यांनी संपूर्ण रामायणची रचना केली। पुन्हा जे काय नारद मुनींच्याकडे ऐकलं होतं ना ते पुन्हा सगळं त्या ह्याच्यामध्ये पद्यामध्ये लिहून काढलं। आणि तीच रामायण आहे जे आज आपण सगळे वाचतोय, वाल्मिकी कृत रामायण। परंतु वाल्मिकी मुनी जे आहेत यांनी सगळं रामायणची रचना केली, परंतु इतकं सुंदर काव्य होतं त्यांना असं कोणीतरी पाहिजे होतं की जे अतिशय सुंदर स्वरामध्ये आणि आवाजामध्ये या काव्याचं गायन करतील, म्हणून ते शोधातच होते। आणि त्यांना योग्य असे शिष्य मिळाले। सीता महाराणी यावेळेला वनवासामध्ये होती, रामाबरोबर नाहीये। रामाने जेव्हा सीतेचा त्याग केला तर लक्ष्मण जे आहेत त्यांनी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी आणून सीतामाताला सोडून गेले होते। आणि त्यावेळेला सीता गरोदर होती। आणि कालांतराने सीता मैयाला लव आणि कुश नावाचे दोन सुंदर बालक जन्माला आले। आणि हे लव आणि कुश जे आहेत जेव्हा थोडेसे मोठे झाले तेव्हा वाल्मिकी ऋषींनी पाहिलं की हे दोघे जे आहेत ना अतिशय योग्य आहेत हे काव्याचं गायन करण्यासाठी, म्हणून त्यांनी त्या दोघांना ते काव्याचं गायन करण्यासाठी शिकवलं। आणि पहिल्यांदा जेव्हा मुनी लोकांमध्ये लव आणि कुश यांनी याचं गायन केलं इतकं सर्वांना आवडलं, ऋषींना जे सगळे मुनी होते ना त्यांनी सांगितलं अतिशय मधुर, अतिशय मधुर। आणि हे बालक जे दोन्ही दोघे बालक हे असंच रामायणचं गान करत करत अयोध्येला आले. आणि अयोध्येला आलेले असताना ते अयोध्येच्या रस्त्यांवरून असंच रामायणचं गान करत जात होते. आणि अशा वेळेला वरून आपल्या महालाच्या खिडकीतून प्रभू रामचंद्र हे पाहत होते.
स्वय श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती.
स्वतः प्रभू रामचंद्र ऐकालेत वरून आणि लव आणि कुश जे आहेत काय करालेत रामायणचं गान करीत आहेत. आणि हे ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्र हेना इतका आनंद झाला की त्यांनी लगेचच सेवकाला पाठवला जा आणि या दोघा बालकांना राजमहालामध्ये घेऊन ये. आणि प्रभू रामचंद्र घाई घाईनं आत आले आणि संपूर्ण परिवाराच्या लोकांना जमा केला आणि सांगितलं जरा ऐका तर हे दोन बालक जे आहेत ना किती सुंदर काव्याचं गान करीत आहेत. हा आपल्याला पण आपली स्वतःची स्तुती ऐकायला आवडते परंतु भगवंत जे आहेत भगवंत जे आहेत त्यांची कथा जी आहेत ना सर्वांसाठी शुद्धीकरण करणारे आहेत. परंतु भगवंत स्वतः इवन प्रभुपाद असं करायचे कधी कधी प्रभुपाद आपले स्वतःचे जे पुस्तक आहेत ना ते वाचायला सांगायचे किंवा आपल्या प्रवचनचं टेप ऐकायचे आणि नंतर सांगायचे पण अच्छा मी असं बोललो हा तेव्हा पण आश्चर्य वाटत. आणि प्रभुपाद आपले स्वतःचे पुस्तक वाचायचे आणि सांगायचे मी हे पुस्तक लिहिलेलं शक्य नाहीये मी लिहिलं नाहीये स्वतः भगवंतांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत. तर भगवान श्री रामचंद्र हे स्वतःच कथा ऐकत आहेत स्वतःची कथा रामायण कथा ऐकत आहेत आणि सर्व परिवारच्या लोकांना सांगतायत ऐका तुमचं सर्वांचं शुद्धीकरण होईल ऐकून. म्हणजे थोडक्यात त्यांच्या मोठ्या परिवाराला ते सांगालेत वासुदेव कुटुंबकम आपल्या सर्वांना भगवान सांगालेत की रामायणची कथा जर ऐकली ना तर निश्चित काय होणार आपलं हृदय शुद्ध होणार. काही संशय नाही याच्यात की रामायण ऐकल्याने आपली कथा आपलं हृदय जे आहे ते शुद्ध होईल. आणि मग या पुढे जे रामायण आहे ना लव आणि कुश जे काही गाण केलेत ना त्यांच्या याच्यामध्ये जे काय गाऊन दाखवले त्याची सगळ्याची नोंद आहे पुढचं सगळं रामायण. तर प्रभू रामचंद्र यांच्याविषयी जितकं आपण बोलू तितकं कमी आहे. तर असं वर्णन केलेलं आहे की प्रभू रामचंद्रांचं जे सौंदर्य आहे ते आपल्या नेत्रांची परिपूर्णता आहे. एक फार सुंदर श्लोक आहे कृष्णावलोकन बिना फल नेत्र नहीं आन जे जन कृष्णा देखी से भाग्यवान. जे नेत्र आहेत ना नेत्रांची परिपूर्णता आहे भगवंतांचं सौंदर्य पाहण्यामध्ये. भगवंतांचं जे सौंदर्य आहे ते इतकं विशेष आहे की स्वतः भगवान देखील आपल्या सौंदर्याच्या प्रती आकर्षित होतात. नाही आपल्यासारखं नव्हे आपण जसं अर्शासमोर थांबून तासां तास केस नाही असं नव्हे भगवंतांचं सौंदर्य स्वाभाविकता असं आहे की भगवान पण त्याच्याकडे आकर्षित होतात. असं वर्णन केलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण एकदा द्वारकेच्या एका महालात ना चालत जात असताना एक खांब होतं ज्याच्यावर मणी जडित रत्न जडित असं खांब होतं आणि भगवान जात असताना ते खांबाची पॉलिश मिरर फिनिश होती आणि अचानकच भगवंतांनी त्यात एक प्रतिबिंब पाहिला आणि भगवंत इतके आकर्षित झाले त्याच्याकडे की भगवंत बघतच राहिले कोण आहे हा व्यक्ती इतकं सुंदर. आपल्याला पण असंच वाटतं अर्शाकडे बघितल्यावर कोण आहे हा इतका सुंदर. परंतु भगवंत बघत होते साक्षात भगवंतांचं जे सौंदर्य आहे त्याची काही तुलनाच नाहीये. म्हणून सांगितलेलं आहे कृष्णा अवलोकन बिना नेत्र फल नाही आन. जे डोळे आहेत त्यांचा खरा उपयोग आहे काय करायचं, कृष्णांचे दर्शन घ्यायचे, भगवंतांचे दर्शन घ्यायचे. तर भगवंत जे आहेत त्यांचं सौंदर्य इतकं, भगवंत इतके सुंदर आहेत की पहिल्यांदा जेव्हा रावणनी भगवंताला पाहिला ना तो पण असा एकदम स्तब्ध झाला, म्हटलं काय सौंदर्य आहे. तसा रावण सुंदर नव्हता म्हणून तो तुलना करायचा प्रश्न येत नाही. रावण फारच दिसायला एकदम बेकार होता रावण. एकदा एका व्यक्तीला एक व्यक्ती सांगताना सांगितलं एकदम काला काला रावण, आणि सांगितलं वो दक्षिण भारत के लोक के जैसे म्हणलं चुकून. नंतर त्या लक्षात आलं एकदम नाही 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 रावण पण दक्षिणेलाच राहतो ना लंकेला. तर रावण एकदम दिसायला बेकार होता, परंतु रावणाने जेव्हा पहिल्यांदा प्रभू रामचंद्रांना पाहिलं जरी प्रभू रामचंद्र वैरी होते रावणासाठी, तसं भगवंत कुणाचेच वैरी नाही आहेत असं आपल्याला वाटतंय, म्हणजे रावणाला वाटतंय असं की भगवंत माझे वैरी आहेत. परंतु भगवंत काय आहेत, समोहम सर्व भूतेषु नामे द्वेषस्ति न प्रिय. भगवंत सगळ्या समानच बघतात, आणि भगवंत जे आहेत त्यांच्या सौंदर्याशिवाय भगवंतांचा एक असा विशेष गुण आहे जे सर्व भक्तांसाठी अतिशय प्रिय आहे. भगवान जे आहेत ते अतिशय दयाळू आहेत, भगवंत अतिशय दयाळू आहेत. आणि प्रभू रामचंद्र हे काय अपवाद नाही आहेत, भगवंतांचे अवतार आहेत ते ह्याला काय अपवाद नाही आहेत. तर प्रभू रामचंद्र हे जेव्हा लंकेला जायला निघाले होते त्यावेळेला विभीषणला रावणाने महालातना काढून टाकला. कारण काय सांगितलं की विभीषण तू माझा वैरी आहेस, कारण लंकेमध्ये राहतोस आणि राम की जय हो म्हणतोस. प्रभू रामचंद्रांची जय हो म्हणतो कुठे रावण, लंकेत रावण. म्हणून रावणाने विभीषणाला हद्द पार केला लंकेतनं, आणि तसं विभीषणला लंका फार आवडत नव्हती बायाला. जसं विदुर आहेत, विदुर आणि भीष्म यांना हस्तिनापूर एवढं आवडत नव्हतं, कारण तिथं कोण भक्तच नव्हते हस्तिनापूरमध्ये. आणि विभीषणसाठी पण अशी स्थिती होती की विभीषण हे एकटेच भक्त होते लंकेमध्ये, त्यामुळे त्यांना तिथं फार रस येत होता, बिलकुल रस येत नव्हता लंकेमध्ये राहण्यासाठी. आणि रावणाने जेव्हा त्यांना सांगितलं की तुला हद्द पार केलं म्हणून, तर आपल्या काही जवळचे पार्श्वदांना घेऊन विभीषण लगेच प्रभू रामचंद्रांच्याकडे आले. आणि प्रभू रामचंद्र जे आहेत यांनी विभीषणाला येताना पाहिलं, भगवंतांपासून काही लपलेलं नाहीये, भगवंतांना सर्व काही माहिती आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट, भगवंत सर्वांच्या हृदयामध्ये बसलेले आहेत, त्यामुळे भगवंतांना सगळं काही माहिती आहे. भगवंतांनी पाहिला विभीषण येत आहेत आणि त्यांच्याबरोबर तर काही राक्षस आहेत. लगेचच सुग्रीव आणि आणखीन काही वानर जे आहेत ते नियम प्रभू रामचंद्रांना सांगितलं की हे मायावी आहेत, राक्षस आहेत, बिलकुल विश्वास ठेवायचा त्यांच्यावर. लगेचच काय करायला पाहिजे ना, मृत्यूदंड द्यायला पाहिजे. आणि इतक्यात विभीषण आणि जे त्यांचे पार्षद आहेत ते समुद्र किनाऱ्यावर उतरले आणि उतरून प्रभू रामचंद्रांच्या दिशेनं चालत यायला लागले. आणि येऊन त्यांनी प्रभू रामचंद्रांना प्रणाम केला, आणि प्रणाम केल्यानंतर प्रभू रामचंद्र जे आहेत त्या विभीषणाला उचलला आणि चक्क त्यांना आलिंगन केलं. विभीषणाला प्रभू रामचंद्रांनी चक्क आलिंगन केलं, आणि आलिंगन केल्यानंतर सर्व जे वानर आहेत थक्क झाले. दोनच व्यक्ती जे आहेत ते शांत राहिले, त्यांना माहिती होतं, एक होते लक्ष्मण आणि दुसरे हनुमानजी. कारण हनुमानजी जे आहेत त्यांना माहिती होतं विभीषण कोण आहे. जेव्हा हनुमानजी सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेत गेले होते तर त्यांनी काय केलं होतं, आपली जी अनिमा सिद्धी आहे त्याच्या आधारे त्यांनी स्वतःचं रूप एकदम लहान केलं होतं हनुमानजीने, आणि त्या लंकेमध्ये सगळीकडे सीतेचा शोध घेत होते. आणि असं शोध घेत असताना अचानकच पहाटे 2:30 दरम्यान हनुमानजीने पाहिलं की एका महालातला लाईट लागला अचानक, आणि लाईट लागल्यानंतर दिवा लागल्यानंतर हनुमानजी आश्चर्यचकित झाले. राक्षसांचं तर आता रात्र सुरू झाली, जेव्हा साधू लोक झोपायची तयारी करतात तेव्हा राक्षस उठून आपला कार्य सुरू करतात, आणि राक्षस जेव्हा झोपतात ना तेव्हा साधू उठत असतो मंगलारतीसाठी। तर एका ह्याच्यामध्ये खोलीमध्ये महालामध्ये लाईट पाहून हनुमानजींना आश्चर्य झाला, आणि ते जवळ आले त्यांनी पाहिलं की कोणीतरी एक व्यक्ती आहे अंथरुणातनं उठत आहे अजून, आणि उठता उठता त्यांनी आपल्या तोंडातनं काढलेला आहे राम म्हणून जय श्री राम। आणि हनुमानजींना इतका आनंद झाला, लंकेमध्ये रामाचं नाव। हनुमानजीने लगेच खिडकीत ना डोकावर पाहिलं आणि काय विभीषण जे आहेत आत्ताच अंतरुणात उठलेले आहेत, आणि उठता क्षणी त्यांनी भगवंतांचं नाव तोंडात ना काढलेलं आहे। आणि विभीषणला इतका हनुमानजीला इतका आनंद झाला, हनुमानजी म्हटले साधू 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 म्हणजे असा व्यक्ती जिथे तोंडात ना कायम भगवंताचं नाव निघत असतो, नुसतं भगवे वस्त्र घातलेला जटा वाढवलेला आणि चिलम वडणारा म्हणजे साधू नाही। साधू म्हणजे असा व्यक्ती जिथे तोंडात सतत भगवंतांचं नाव निघत असतो। आणि हे माहिती असल्यामुळं जेव्हा विभीषण आले ना हनुमानजी काही बोलले नाही, ते म्हणते हा साधू वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हनुमानजी मनातच विभीषणला प्रणाम केले, आणि विभीषणाला प्रभू रामचंद्राने सांगितलं की विभीषण मी फार आनंदी आहे तुम्ही इथं आलात। आणि त्याच दरम्यान सुग्रीव आणि बाकीचे जे वानर होते ते जरा नाराज होते की प्रभू रामचंद्र जे आहेत विभीषणला फारच जवळ करत आहेत, हा राक्षस आहे कधी पण पलटी मारू शकतो, यांच्या रक्तात असतंय धोका देणं, म्हणून ते असं डोळे वाकडे करून बघत होते। आणि इतक्यात प्रभू रामचंद्राने सांगितलं हसून की हा तर विभीषण आहे, स्वतः जर रावण आला ना त्याला पण मी अशीच वागणूक देणार आहे। हे आहेत भगवंत, अतिशय दयाळू, आपल्या भक्तासाठी भगवंत काही पण करू शकतात। प्रभू रामचंद्र लंकेवर विजय प्राप्त करून जेव्हा परत आले होते, आज जसं आपण ड्रामा पाहिला, दोन ड्रामा पाहिले, एकदा हनुमानजी जे आहेत हे सुबोध बालक आहेत, सुबोध म्हणजे ज्याची बुद्धी वाढलेली आहे विकसित झालेली आहे, असे हनुमानजी एकदा सीता मैयासमोर येतात आणि सीता मैयाला विचारतात की सीतामैया सीतामैया मी रोज बघतो की संपूर्ण तुमचा शृंगार झाल्यानंतर ना तुम्ही थोडासा सिंदूर घेता तुम्ही आणि हे मांग मध्ये लावतात भांगात असं भरतात ना, म्हणजे हे काय आहे म्हणून, तर सीतामैया सांगते हे सिंदूर आहे। आणि हनुमानजी विचारतात याचं काय महत्व आहे की तू रोज न चुकता हे सिंदूर लावतेस भांगामध्ये, सीतामैया हसते आणि सांगते की प्रभू रामचंद्रांना फार आवडते म्हणून। आणि हे ऐकल्यानंतर हनुमानजीला ऐका आयडिया, हनुमानजी लगेच जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जेव्हा प्रभू रामचंद्र राज सिंहासनावर येऊन बसतात ना हनुमानजी संपूर्ण शरीराला सिंदूर लावून उड्या मारत येतात प्रभू रामचंद्रासमोर। आणि असं भगवंत जेव्हा पाहतात की हनुमानजी असं आलेले आहेत तर भगवंत विचारतात हनुमानला हनुमान हे काय स्वांग आहे हे काय आहे। आणि हे ऐकल्यानंतर हनुमानजी सांगतात काही नाही प्रभूजी, प्रभू रामचंद्र जे ते रूप बघून हसायला लागतात आणि बस उद्देश साध्य झाला। म्हणजे काय कालच सीतामैयाला मी पाहिलं की रोज सीतामैया भांग मध्ये सिंदूर जाते, आम्ही विचारलं की काय महत्व आहे याचं म्हणून, आणि सीतामैयाने सांगितलं की प्रभू रामचंद्रांना फार आवडते म्हणून। मग मी विचार केला की एवढंस लावल्यावर एवढं तिला आनंद होतो, भगवंतांना आनंद असणार, अंग भरून लावलं तर केवढा आनंद होईल। आणि ह्याचं प्रमाण आहे की आज देखील आपण हनुमानजींना शनिवारच्या दिवशी तेल आणि सिंदूर लावून काय करतो सिंदुरी करतो केसरी बनवतो। भगवंत भक्त जे आहेत त्याचा एकच उद्देश आहे भगवंतांना संतुष्ट करणं। तर हनुमानजी जे आहेत ते सुबोध बालक आहेत, वाढलेले आहेत वयानं, त्यामुळं प्रभू रामचंद्र जे आहेत त्यांनी हनुमानजींना एकदा थोडक्यात ताकीदच दिली, म्हणजे काय की हनुमानजी कमीत कमी अंतपूर मध्ये यायचं नाही, म्हणजे माझ्या बेडरूम पर्यंत यायचं नाही. हनुमानजीची अशी सेवेची भावना होती की 24 तास तत्पर ऑन ड्युटी, 24 तास. मग सीता मैया जी आहे ती प्रभू रामचंद्रांना सांगितले, बघा तुम्ही जेव्हा बाहेर जाता हनुमान तुमच्या बरोबर असतो कायम, आणि जेव्हा तुम्ही राजमहालामध्ये असता आहात तेव्हा लक्ष्मण तुमच्या बरोबर असतो. मला तुमच्याशी वैयक्तिक थोडं पण बोलायला मिळत नाही हो, थोडं पण. आपण गृहस्थ आहोत, मला एकांतामध्ये तुमच्याशी काय बोलायचं असते परंतु बिलकुल बोलायला मिळते, कारण हे दोघं तुम्हाला सोडतच नाहीत. अशी तक्रार अनेक माताजींची असणार आहे, आमचे हे मला वेळ देत नाहीत, नुसतं प्रचारात बाकी सगळ्या कार्यामध्ये व्यस्त होतं कायम, माझ्यासाठी वेळ देत नाहीत. मग प्रभू रामचंद्रांनी सीतामायाची ती तक्रार आहे ना जरा जास्तीच गंभीरतेने घेतली आणि हनुमानजींना सांगितलं, हनुमान जेव्हा मी महालाच्या बाहेर असतो ना तेव्हा तू सेवा करायची, आणि महालामध्ये असताना लक्ष्मण माझी सेवा करेल, आणि अंतपुरामध्ये असताना सीता माझी सेवा करेल, तिथं कोणी यायचं नाही. मग ठरता, परंतु प्रभू रामचंद्र जे आहेत ना असं सांगितलं तर मग हनुमानजी म्हणतात, मग प्रभू माझी 24 तासची ड्युटीचं काय झालं. मग प्रभू रामचंद्र काय काळजी करू नको, म्हणतात मी राजमहालामध्ये जेव्हा बसलेलो असतो ना तेव्हा तू येऊन माझ्यासाठी सेवा करू शकतोस. म्हणतात तिथं हनुमानजी बघत सर काय संधी मिळते, काय काही संधी मिळत नाही सेवेची जास्ती. मग हनुमानजींना खुश करण्यासाठी, केवळ हनुमानजींना खुश करण्यासाठी प्रभू रामचंद्र जे आहेत ना हनुमानजींना सांगतात की हनुमानजी एक सेवा तू निश्चितपणे करू शकतोस, म्हणले जेव्हा मी आळस देतो ना, आळस दिला ना की आता अनेक लोक तयारीत आहेत जे 4 वाजता येऊन बसलेले आहेत त्यांच्यापैकी अनेक, तर जेव्हा मी आळस द्यायला हात वर करेन ना तेव्हा काय करायचं, चुटकी वाजायचं. आणि हनुमानजी लगेच मग प्रभू रामचंद्रांच्या घडत एकटक कॅमेऱ्यांचा लेन्स जसं लावलेला असतं ना असं एकटक प्रभू रामचंद्रकडे बघतात, आणि 2-3 वेळा प्रभू रामचंद्र बघतात की असा बघतोय, परंतु प्रभू रामचंद्र भगवंत आहेत, भगवंत कधी थकत नाहीत, भगवंत कधी थकत नाहीत. आणि असं असल्यामुळं भगवंतांना आळसच येत नसतं, आणि हनुमानजी नुसतं वाट बघतात की आत्ता होईल तो, प्रभू रामचंद्र काय थकत नाहीत. मग शेवटी प्रभू रामचंद्र बघतात की हा इतका आतुर आहे सेवा करण्यासाठी, म्हणून एक दिवस प्रभू रामचंद्र जेव्हा येऊन सिंहासन बसतात ना, येऊन बसत्या बसत्या प्रभू रामचंद्र करा हनुमानजीना एवढा आनंद होतो लगेच जाऊन तळ, आणि 5 मिनिटांनंतर परत प्रभू रामचंद्र जे आहेत आणि परत हनुमानजी. केवळ भक्तांना संतोष करण्यासाठी भगवान जे आहेत थकत नसते तरीही भगवान जे आहेत हे आळस देत असत. तर भक्तांचा स्वभाव आहे तसंच भगवंताचाही स्वभाव आहे की आपल्या भक्तासाठी भगवंत काहीही करायला तयार असत. एक फार प्रसिद्ध कथा आहे जगन्नाथपुरीची. जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथचे जे पंडे आहेत त्यापैकी मोहापात्र नावाचे काही पंडे असतात ज्याचं आडनाव मोहापात्र असते. तर एक कालीच्या नाव महापात्र नावाचा एक पंडा होता, फार प्रेमानं जगन्नाथाची सेवा करायचा रोज नित्य नियमाने. आणि एकदा काय झालं, राजा जो आहे तो जगन्नाथाचे दर्शन घ्यायला मंदिरामध्ये आला आणि सर्वांनी मिळून लगेच ठरवलं की राजासाठी एक हार आणला पाहिजे, जगन्नाथाचा महा हार आणला पाहिजे. आणि सगळे पळत पळत काळीचा महापात्राकडे आले आणि सांगितले काळीचा महापात्र राजा आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी एक महा हार पाहिजे भगवंतांचा. आणि काळीचा महापात्राने पाहिलं की एक पण हार नव्हता, कारण जे शेवटचा जगन्नाथाचा हार होता ना त्याने स्वतः गच्च्या गळ्यावरती घातला होता. आणि हे बघितल्यानंतर काळीच्या महापात्राने आता विचार केला की आता काय करायचं म्हणून, मग त्याने काय केला आज गेला मंदिरामध्ये आणि आपला स्वतःच्या गळ्यात घातलेला जे हार होता ना ते आणून राजाच्या गळ्यात घातला. आणि राजा इतका खुश झाला की जगन्नाथांचा महा हार मिळाला म्हणून, आणि राजा हार गळ्यात घालूनच महालामध्ये परत आला. आणि परत आल्यानंतर महाराजांनी राजाने पाहिलं की हार अतिशय सुंदर आहे म्हणून त्याचा वास घेण्यासाठी तो हार आपल्या नाकाजवळ नेला. आणि जवळ नेले असताना त्यांनी पाहिलं की हारमध्ये ना काही केस अडकले होते, आणि हे केस बघून ना राजा लगेच विचार करायला लागला, जगन्नाथाला तर केस नाही आहेत, हारामध्ये केस कुठून आले? लगेचच राजा जे आहे त्यांनी कालीच्या महापात्राला बोलवला, आणि कालीच्या महापात्राला जे बोलवलं आणि विचारलं की कालीच्या महापात्रा असं कष्ट काय की जगन्नाथच्या हार मध्ये केस आहे, आणि कालीच्या महापात्रा फार प्रामाणिक भक्त होता, परंतु अनायास त्याच्या तोंडात असा निघाला की हो आता जगन्नाथाला केस आलेले आहेत म्हणून, आता जगन्नाथांना केस वाढत आहेत, केस वाढलेले जगन्नाथाचे म्हणून। महाराजाला आश्चर्य वाटलं, म्हणा इतक्या वर्षापासून मी कधीच जगन्नाथांच्या केसांविषयी ऐकलं नाहीये, हे काय नवीन आहे? म्हटलं अच्छा मी उद्या येऊन बघतो म्हटला महाराज राजा, आणि कालीच्या महापात्रा घामाच्या धारा वाहू लागल्या। बापरे आता काय करायचं? म्हटलं बा काय भक्तांचं एकच हे असतंय, कृष्ण कृष्ण महाबाहो कृष्ण कृष्ण, भगवंतांना भक्ताला काही अडचण आली ना तो लगेच तो भगवंताकडे धावतो, आणि कालीच्या महापात्र जे आहेत त्यांनी जगन्नाथांना विनवणी केली, म्हणजे जगन्नाथ माझ्या तोंडात असं निघालेलं आहे, कृपया करून तुम्हीच माझी रक्षा करा, आणि रात्रभर कालीच्या महापात्र जो आहे जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ। जय जगन्नाथ जगन्नाथ जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ। अतिशय आधी पण प्रार्थना करायचं, परंतु इतकी तीव्र गती केली नव्हती, जेव्हा अडचण येते ना कसल्याही प्रकारचं मायेचा आघात होतो ना आपोआपच तीव्र प्रार्थना व्हायला लागते, आणि अशी तीव्र प्रार्थना केली कालीच्या महापात्रा, आणि पहाटे पहाट झाली ना की अंघोळ केली आणि लगेच पळत पळत जाऊन जगन्नाथांचं जे आल्टर आहे मेन मंदिर मध्ये, पुरीच्या जगन्नाथपुरीचं जे मेन मंदिर आहे ना मंदिरचं आल्टर उघडलं आणि आज जाऊन पाहिलं खरोखर जगन्नाथाचे लांब लांब केस आले होते, इतके लांब की असेच दिसतील, आणि कालीच्या महापात्राला इतका आनंद झाला, म्हटल्या वा प्रभू म्हटलं धन्य हो। कालीच्या महापात्रा येऊन दारात थांबला मंदिरच्या, आणि राजा आला आणि राजाने विचारला, म्हटलं कालीच्या महापात्रा मी बघायला आलोय जगन्नाथाचे केस आलेत ना मी बघायला आलोय। कालीच्या महापात्रा त्यांनी एकदम बिंदास्तने सांगितलं, संशय तुम्हाला आहे मला नाही, केस आहेत का नाही मला गॅरंटी आहे, मनातल्या मनात म्हटलं आताच बघून आलो मी, आता बघून आलाय गॅरंटी आहे मला आहेत म्हणून, पाहिजे तर तुम्ही बघून या तुम्हाला संशय आहे म्हणून। आणि राजा आत गेला आणि त्याने जाऊन पाहिलं की खरोखर जगन्नाथाचे जे आहेत लांब केस आलेले आहेत। राजाला आश्चर्य झालं, म्हटलं आधी कधीच मी असं पाहिलेलं नाहीये। राजा बाहेर आला आणि कालीच्या महापात्राला म्हटला अच्छा अच्छा जगन्नाथाला वी घालून घातलास का तू? जगन्नाथाच्या डोक्यावर केस चिटकवलेस? म्हणा कालीच्या महापात्राला म्हणा अरे म्हणा अहो मी असं काय केलं नाही महाराज, ते खरे केस आहेत तुम्ही बाहेर जर जाऊन बघून घ्या। आणि महाराज राजा जे आहेत ते आत गेले आणि त्यांनी जाऊन आत काय केलं जे केस होते ना ते खरंच ओढून बघितले, आणि असं ओढल्यामुळं केस उपटले गेले तिथं आणि लगेचच रक्ताची धार व्हावं लागली तिथं। आणि राजाने हे पाहिलं आणि राजाला इतका असं घळाघळा रडायला लागला राजा, आणि म्हटला जगन्नाथाला विनंती करायला लागला की मला माफ करा जगन्नाथ मला माफ करा मी तुमची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करा मला माफ करा। जगन्नाथ जे आहेत ते हसून सांगायला लागले नाही 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 हा कालीचा महापात्र आहे ना हा फार चांगला भक्त आहे, फार चांगला भक्त आहे, खरं तर माझे केस नव्हते परंतु यांनी एवढी प्रामाणिक प्रार्थना केली आणि इतक्या वर्षापासून तो इतकी प्रामाणिक माझी सेवा करत आहे त्याच्या विनंतीला मान देण्यासाठी मी रात्रभरामध्ये माझे केस वाढवले म्हणून. आणि हे केस काय छिटकवलेले नाहीये, खरे माझे केस आहेत म्हणून. आणि मग जगन्नाथाने राजाला सांगितलं की जेव्हा तू असं सांगितलंस ना की जर जगन्नाथला केस नसतील तर मी तुझं शिरच्छेद करून टाकेन, माझ्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी मी काय केलं, रात्रभरामध्ये माझे केस जे आहेत ते वाढवले. तर भगवंत असे आहेत, दयाळू आहेत, आपल्या भक्तासाठी काहीही करायची त्यांची तयारी असते. जसा हनुमानजी केवळ प्रभू रामचंद्रांना खुश करण्यासाठी अन्न भरून सिंदूर लावला, तर असंच ओडिशाचे एक महान कवी होऊन गेलेत, त्यांचं नाव आहे चंडीदास. हे चंडीदास जे आहेत हे खर तर काली माताचे भक्त होते. आणि चंडीदास जे आहेत काली माताचे भक्त होते आणि त्यांचा भाऊ होता तो भगवान जगन्नाथांचा भक्त होता. आणि चंडीदास जे आहेत त्याच्याकडे इतकं ऐश्वर होतं, इतकं ऐश्वर होतं चंडीदासाकडं की ते रोज भगवान काली माताजी जे आहेत ना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सेवा करायची, काली माताची पूजा करायची. आणि चंडीदासचे जे भाऊ आहेत त्यांची परिस्थिती फारच गरिबीची आणि हालाकीची होती, त्यामुळे ते काय करू शकत नव्हते. परंतु ते प्रामाणिकपणे भगवंतांचे जे शालिग्राम शिला आहे त्याची सेवा करायचे. आणि एकदा अशी परिस्थिती होती की त्यांच्याकडे शालिग्रामला वाहण्यासाठी फूल देखील नव्हतं एक. आणि असं असताना झालं काय की चंडीदासचे जे भाऊ आहेत त्यांनी हळूच असं पाहिलं की शेजारी त्यांचा भावाचा बंगला होता आणि त्या बंगल्याच्या गार्डनमध्ये अतिशय सुंदर असं कमळाचं एक गुलाबाचं एक फूल लागला होता मध्यभागी. आणि तिथं बसल्या ठिकाणी चंडीदासचे जे भाऊ आहेत त्यांनी अशी प्रार्थना केली शालिग्रामला की भगवंत ते जे सुंदर फूल आहे ना हे मी तुम्हाला अर्पण केलं म्हणून. आणि भगवंतांची पूजा केली, सगळं झालं आणि ते आपल्या कामाला लागले. आणि चंडीदास जे आहेत ते पण पूजा करण्यासाठी आले आणि आल्यानंतर त्यांनी पाहिलं की गार्डनमध्ये एक फार सुंदर गुलाबाचं फूल आहे, म्हणून त्यांनी काय केलं ते फूल तोडलं आणि येऊन काली माताला अर्पण केलं. आणि जसं काली माताच्या चरणाशी ते फूल ठेवलं ना काली माता लगेच वाकली आणि तिनं ते फूल उचललं आणि वास येत जा म्हटलं वाह हा चंडीदास आहे. त्यांना आश्चर्य वाटलं इतक्या वर्षापासून मी तुझी सेवा करतोय कधीच मला दर्शन दिले नाही आणि आज असं काय घडलं की तू अचानक मला दर्शन दिले म्हणून. म्हटलं मी आज तुझ्यावर फार प्रसन्न आहे, काय पाहिजे ते वरदान माग म्हणून. म्हटलं चंडीदास विचारलं एवढं प्रसन्न व्हायचं कारण काय, असं तरी काय विशेष मी आज केलेलं नाहीये म्हणून. मग काली माताजी आहे ती हसून सांगायला लागली, म्हणजे आज तू माझ्या स्वामीचं जे महाप्रसाद आहे ना ते मला अर्पण केला, त्यामुळे मी तुझ्यावर फार खुश आहे, काय पाहिजे ते माग. ते फूल जे चंडीदासच्या भावाने आधी शालिग्रामला अर्पण केलं होतं मानसिक, आणि तेच फूल चंडीदासाने पुन्हा आणून काली माताच्या चरणामध्ये अर्पण केलं. आणि हे महाप्रसाद स्वीकार केल्यानंतर काली माता प्रसन्न झाली. मग चंडीदास जे आहेत ते काली माताला विचारायला लागले की जर केवळ त्यांचा महाप्रसाद आणून तुला दिला फूल तर तू एवढी खुश झालीस, समजा मी जर त्यांचीच भक्ती केली तर. म्हटलं तेच तर मला तुला सांगायचं आहे. काली माता म्हटली ह्याच्यावर चांगला वरदान आणखीन कुठलं असणार आहे, हीच माझी इच्छा आहे की तू सतत त्यांचीच सेवा केली पाहिजे. आणि पुढे जाऊन हे चंडीदास जे आहेत ना ते ओडिशाचे सर्वात महान कवींपैकी एक झाले, ज्यांनी जगन्नाथांवर इतके काव्य रचलेले आहेत. तर हे आहेत भगवंतांनी भगवंतांचे भक्त. तर भगवान जे आहेत स्वाभाविकता असे दयाळू आहेत. जसं आपण ते ड्रामा पाहिला काही भक्त मागच्या भक्तांना दिसत नसेल, प्रभू रामचंद्रांनी सर्व वानरसेनेला आपल्या घरी प्रसादाला बोलवलं, सर्व वानरसेनेला. आणि काही लोक सांगतात की वटाणा उडाला म्हणून, आणि काही भक्त सांगतात की फणस होतं ना फणस तर बी होतं म्हणून, फणसाचं बी होतं म्हणून. तर सगळे बसले होते आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं की एकाला कोणाला तरी लीडर बनवायचं आणि जसं तो करेल तसं वागायचं, कारण वानर जे असतात ना अनप्रेडिक्टेबल. त्यांच्याविषयी कधी काय करते सांगता येत नाही. एक गोष्ट नक्कीच चांगली करतात, काय? नकल. नकल एकदम परफेक्टली करतात. त्यामुळे ठरलं काय की सुग्रीव जे आहेत ना ते लीडर बनतील, आणि सुग्रीव जसं करतील ना सगळे तसं करायचे. मग आले सुग्रीव राजा होते ना, जरा सभ्य असणार, वानर असते तरी सभ्य असणार असं अपेक्षा होती. मग सुग्रीव आले आणि सुग्रीव येऊन बसते आणि सगळे वानर येऊन बसते आणि सुग्रीव त्यांच्याकडे बघायला लागले, सर्व वानर त्यांच्याकडे बघायला लागले, कारण जसं ते करतात तसं करायला सांगितलं. मग सगळे सुग्रीव ताट बसले, सगळे वानर पण एकदम ताटत. सुग्रीव ताटाकडे बघितले, सगळे ताटाकडे. जसं सुग्रीव करतील तसं सगळे करायला लागले. आणि मध्ये काय झालं, सुग्रीव ना आपल्या ताटामध्ये असलेला जे फणस होता ना, फणस तर गरा खायची इच्छा झाली. म्हणून त्यांनी काय केलं, ते गरा उचलला असा आणि आत दी होता ना त्यात, जरा जोरात दाबला गेला ते, आणि दाबल्यामुळे ते फणस बीज आहे ना ते वरती उडायला हवेत. सर्व वानरही पाहिला, फणसाचा बी घेतला आणि सगळ्या पकडला आणि सगळ्यांनी दाबला जा, सगळ्यांनी ते बी वरती उडाले. आणि ते बी आणखीन कुठं पडू नये म्हणून सुग्रीवने काय केली, उडी मारली ते पकडण्यासाठी. सर्व वानरांना वाटलं की राजाच्या महालामध्ये येऊन प्रसाद घेताना असं काय तर करायचं असतं वरती, की बी उडवायचं आधी आणि उडवल्यानंतर त्याला हवेत पकडायचं. म्हणून सगळे वानर जेवढे फणस होते ना सगळे फणसाचे बी घेतले आता गरियाने, त्याला उडवायचं तरी सगळे उड्या मारायला लागले. आणि थोडक्यात सगळीकडे वानर नुसते उड्या मारत होते. आणि हे बघून प्रभू रामचंद्रांना इतका हसू आवरत होता, प्रभू रामचंद्र हसायला लागले. फार विचार करा, भगवंतांना हसवणं, भगवंतांना हसवणं ह्याच्यावर चांगली सेवा आणखीन काय असेल, केवळ भगवंतांना हसवण्यासाठी. तर भक्त असे असतात, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असते. तसंच प्रकारे आज आपले जे छोटे छोटे भक्त होते त्यांनी छोटासा प्रयत्न केला आपल्या परीनं, काहीतरी सांगायचं किंवा काहीतरी जरा असं ड्रामा करायचं सगळ्यांना खुश करण्यासाठी. आणि भक्त खुश झाले ना तर भगवान निश्चितच खुश होणार, त्यांचा देखील ह्याचा माझा हाच उद्देश होता. तर आज जास्ती वेळ दिलेला नाहीये, त्यामुळे मला इथंच थांबवावं लागेल. मला सर्वांच्या चरणाशी विनंती आहे की बोलताना काय चूक झाली असणार तर क्षमा करा कृपया करून. आणि याच्यानंतर कीर्तन होणार आहे, ज्या भक्तांना जायची गडबड नाहीये त्यांनी कृपा करून विनंती आहे त्यांना की थांबून कीर्तनामध्ये सहभागी व्हा, आणि ज्यांना प्रसाद घ्यायचा ते प्रसाद घ्यायला जाऊ शकतात. हरे कृष्ण.
हरे कृष्ण.